गिरणी वाले दादा काय बघता वळून पाथरडीला जायचं मला जावदळून पाथरडीला जायचं मला जावदळून मला जाव दळून माझ्या धन्याशी माझ भांडण विसालया झाली दुपार दादा पहिली गाडी गेली या रागन लाली लाल सासू माझी झाली या उभा राहून पाय माझ आलं गळून उभा राहून पाय माझ आलं गळून पाथरडीला जायचं मला द्याव दळून पाथरडीला जायचं मला द्याव दळून स्वयंपाकाला राबायचं पुरणाचा निवद बाई मोठा साठी लाटायचं पोरा सोरा नवाई दरबाराला नेयायचं चुलीवरचा भात गेला असल जळून चुलीवरचा भात गेला असल जळून पाथरडीला जायचं मला जाव दळून पाथरडीला जायचं मला जाव दळून
शेतामधून येत असल माझ कारभारी सरजा राजाची ग बैल जोडी खिल्लारी जाताना साडी चोळी घ्यायची मला बाजारी व्यथा सारी माझी घ्या दादा कळून व्यथा सारी माझी घ्या दादा कळून पाथरडीला जायचं मला द्याव दळून पाथरडीला जायचं मला द्याव दळून कुशीत बसली आधी चंडिका भक्तासाठी आली आधी माया रेणुका डोंगराला जाऊ कशी पीठ मळून डोंगराला जाऊ कशी पीठ मळून पाथरडीला जायचं मला जावदळून पाथरडीला जायचं मला जावदळून